Namo Buddhaya. Jai Bhim. So today, Kaikaratsa. Okay, that explains. That's Chandrashil's way out.
Yeah.
Shortcut. So, planet I, planet Buddha. And we've been seeing the way in which we're pulled back to I. There's some pull from the Buddha, but we need to overcome the pull to I.
बुद्धांकडे सुद्धा आपलं काही कल आहे, ओढा आहे, परंतु मीचा ओढा जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत बुद्धत्वाचा ओढा वाढणार नाही.
We feel that pull first of all is श्रद्धा.
आणि आणखीन एक पहिली गोष्ट आपण की श्रद्धा ही एक आपल्याला बुद्धत्वाकडे नेणारी बाब.
And through skillful karma we strengthen the force of श्रद्धा.
आणि एक प्रकारे कुशल कर्म करून आपण श्रद्धेचा जो प्रवाह आहे तो वाढवतो.
And at the point when we see the emptiness of I, Dhamma takes over.
आणि जेव्हा आपल्या मीची शून्यता आपल्या लक्षात येते तेव्हा आपल्याला धम्माच्या प्रभावात आपण येतो.
So I want to come back to our model of three levels again.
तर आता पुन्हा आपण जे तीन स्तरांचं एक आकृती पाहिली होती तिकडे जाऊ.
So that we can see a little bit more what we must do.
मग त्यामुळे आपल्याला नेमकं काय करायचं ते अधिक लक्षात येईल.
I hope Chandrashil won't mind me rubbing out his way. So you remember that we had the level of selfish action, let's call it that.
आता पहिली जी पातळी आहे त्याच्यामध्ये आपण स्वार्थी कृती असं म्हणू शकतो. Selfish action.
Even skillful action has some element of self in it.
आता कुशल कर्मामध्ये सुद्धा स्वार्थाचा अंतर्भाव आहे.
And under that we see that there's selfish mental states.
आणि त्याच्यावरच आधारित आपली स्वार्थी मनोवस्था निर्माण होते.
And underneath that is self-view.
आणि मग त्याच्या खाली हा स्वदृष्टी आहे, आत्मदृष्टी आहे.
So we're not really aware enough of what's going on deep down.
तर नेमकं तळामध्ये काय घडतं याच्याविषयी आपण अधिक जागृत नाही.
We're just lost in the middle of our actions, of our activity.
आपण आपल्या कृतीमध्ये आणि आपल्या कार्यक्रमांमध्येच व्यस्त राहतो.
Even if we got some theoretical understanding of this, in practice we're just carried away by our activity.
जरी सैद्धांतिक दृष्ट्या आपल्याला स्पष्टता असली तरी मात्र कार्यक्रमांमध्ये आपण वाहत जातो.
यु नो व्हॉट हॅपन्स, यू कॅन गिव्ह अ टॉक एट द सेंटर.
आता केंद्रावरती जेव्हा तुम्ही प्रवचन देता त्यावेळेस काय होतं?
अँड यू गिव्ह अ व्हेरी गुड टॉक अबाउट एथिक्स.
आता तुम्ही शिलावरती खूप चांगलं प्रवचन देता.
यू एक्सप्लेन हाउ एथिक्स इज रिलेटेड टू द हिंड्रन्सेस, टू क्लेशेस.
आणि मग तुम्ही शिलांविषयी बोलताना त्याच्यातून क्लेश कसे निर्माण होतात, अडथळे कसे निर्माण होतात.
And within a few minutes you yourself can be engaged in unskillful action.
आणि काही वेळातच तुम्ही स्वतःच अकुशल कर्मामध्ये व्यस्त झालेले दिसता.
Just see if everybody's got this down, because you're all looking at the board and it's difficult for me to speak when
लिहून झालं का?
Yeah. It's funny when you're trying to talk to an audience and they're somewhere else. It's difficult to connect. So yes, we can we know the theory.
आपल्याला सिद्धांत माहित आहे.
वी कॅन इव्हन एक्सप्लेन द थिअरी टू अदर पीपल.
आणि आपला हा जे काही सिद्धांत आहे ते आपण इतरांना सांगू पण शकतो.
But even though we can explain it to other people, we can't act upon it.
म्हणजे जे काही आपण इतरांना स्पष्ट करतो त्याप्रमाणे आपण मात्र कृती करू शकत नाही.
So we have to go through a process.
आणि म्हणून या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला जावं लागेल.
And the process of course begins with Sheila.
आणि म्हणून या प्रक्रियेचा आरंभ शीला पासून होतो.
Sheila gets to grips with the level of action.
तर जणू काही शिलाचीच एक प्रकारे आपल्याला पकड कृतीवर असते.
We can't see what's going on underneath, but at least we can get our activity so that it's in line with skillful action.
आता तळामध्ये काय आहे हे जरी आपल्याला माहित नसलं तरी वरती मात्र तिथे शील कसं कार्यरत आहे आपण पाहू शकतो.
And if we act skillfully, our mind becomes clearer.
आणि जर आपण कुशल कर्म करू लागलो तर आपलं मन अधिक अधिक स्पष्ट होत जात.
And we can see what's going on more deeply.
आणि मगच आपण नेमकं खाली काय आहे ते पाहू शकतो.
And this is really important.
आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे.
We need to try to practice Sheila.
म्हणून आपल्याला शीलांचं आचरण करण्यासाठी प्रयत्नशील.
But it's not just a question of external behavior.
आता शीलांचा अर्थ केवळ बाह्यकार्य आपलं वर्तन नव्हे.
You often find this, people tell you how good their ethics are.
आणि मग जणू काही आपण नेहमीच ऐकत असतो की लोक म्हणतात की माझं शिलाचरण किती चांगलं आहे.
I remember an older member who has now left us who was always boasting about his Sheila.
आणि मला की एक धर्मचारी जे आपल्याला आता सोडून गेले ते नेहमी शिलांविषयी बोलायचे.
He would always tell me he looked at his Sheila and it was perfect.
आणि जणू काही ते असं सांगायचे की मी किती परिपूर्ण आहे.
That's not what the rest of us felt, but that's what he felt.
इतरांना तसं वाटायचं नाही परंतु त्यांना स्वतःला मात्र तसंच वाटायचं.
Because he could go through, yeah, I'm not killing anybody.
मग ते म्हणायचे की मी कुणाची हिंसा करत नाही.
I'm not taking anything from anybody.
कुणाकडूनही मी काही घेत नाही.
No sexual misconduct.
कुठल्याही प्रकारचं लैंगिक दुराचार नाही.
No lying.
खोटं बोलत नाही.
No drinking.
पीत नाही.
I'm perfect.
मी परिपूर्ण आहे.
But even under that skillful action, there's a lot of self.
परंतु त्या कुशल कर्माच्या तळामध्ये सुद्धा प्रचंड असा स्वार्थीपणा होता.
A lot of pride.
प्रचंड प्रमाणामध्ये अहंकार होता.
So that we don't perform skillful action for the sake of social convention.
आणि म्हणून आपण शीलांचं आचरण केवळ सामाजिक नीतिमत्तेसाठी करीत नाही.
We don't do it just so that people will think what a good man.
आणि केवळ लोकांनी आपल्याला किती चांगला माणूस आहे असं म्हणण्यासाठी आपण शीलांचं आचरण करीत.
We do it because we really strongly are convinced that karma is our only salvation.
कारण आपल्याला याची खात्री पटलेली आहे की कर्मच केवळ आपल्याला मुक्ततेकडे मुक्ती देऊ शकतात.
We do it because we're convinced of the truth of the Dhamma.
आणि आपण सत्यतेने सत्यतेची आपल्याला खात्री झालेली आहे म्हणून आपण तसं करतो.
If you're just doing it for social convention, when nobody is looking, you'll do what you like.
परंतु जर केवळ सामाजिक प्रतिष्ठेसाठी आपण ते करत असू तर मग मात्र लोक आपल्याला जे काही आवडेल ते पाहणार नाही.
You are a good man in public or whatever you are in private.
आता जणू काही तुम्ही समाजामध्ये एक चांगला माणूस दिसाल परंतु व्यक्तिगत जीवनामध्ये मात्र तुम्ही वेगळेच असाल.
But you're practicing Sheila so that your mind changes.
परंतु जर आपण शीलांचं आचरण केलं तर आपल्या मनामध्ये परिवर्तन.
So that you're experiencing more and more clarity about what's going on underneath.
आणि म्हणून नेमकं आपल्या आतमध्ये काय चाललेलं आहे त्याची आपल्याला अधिक अधिक स्पष्टता येते.
So Sheila creates the space within which you can see what's going on deeper down.
आणि म्हणून शील एक प्रकारे आपल्यामध्ये काही जागा निर्माण करते की ज्यामध्ये आपल्याला पाहता येतं काय चाललेलं आहे.
If you're involved all the time in unskillful action, your mind is so turbulent you can't see what's going on.
जर आपण अकुशल कर्मांमध्ये गुंतलेलो असू तर मग मात्र आपलं मन खूप गोंधळलेलं असतं आणि आपल्याला हे कळतच नाही आतमध्ये काय चाललेलं आहे.
Sheila is like turning on the windscreen wipers.
जणू काही शील म्हणजे ज्या गाडीला वायपर्स असतात तशा प्रकारचं आहे.
Because when there's no windscreen wipers you can't see out the window.
आणि जर खिडकीला तशा प्रकारचे हे वायपर्स नसतील तर बाहेर आपल्याला दिसत नाही काय.
You can't see where you're going.
तुम्ही कुठे चाललात हे तुम्हाला कळत नाही.
So you clear the the unskillfulness from your windscreen and you can see what's happening.
आणि म्हणून काचेच्या वरती जे काही अकुशल आलेलं आहे ते आपण बाजूला करतो आणि मग बाहेर काय आहे ते पाहतो.
But you need to be looking really deep down, what's going on?
आणि म्हणून आपल्याला अतिशय सखोल मध्ये जाऊन पाहावं लागेल की काय चाललेलं
आहे. And of course what you see is the succession of mental states arising and passing away.
आणि एक प्रकारे आपली मनाची अवस्था निर्माण होत आहे, मनाची अवस्था निघून जात आहे, ह्या गोष्टी आपण पाहू शकतो.
And you notice you're able to discriminate the skillful from the unskillful.
आणि मग जे कुशल आहे आणि अकुशल आहे याच्यामधला फरक आपण जाणू लागतो.
You're able to distinguish the kleshas from the kushala chaitadharmas.
आणि कुशल चैतधर्माचे जे क्लेशेस आहेत ते आपण पाहू शकतो.
You're able to make a decision which is which.
आणि मग आपल्याला निर्णय घेण्यासाठी सोपं जातं की काय आहे आणि काय नाही.
यू आर एबल टू एंगेज इन धम्मविचाय.
आणि एक प्रकारे आपण धम्मविचय मध्ये कार्यरत बनतो.
यू कॅन सी व्हॉट्स गोइंग ऑन.
आणि मग नेमकं काय चाललंय ते आपल्याला पाहता येत.
सो दिस कम्स अंडर द हेडिंग ऑफ समाधी.
आणि तिथे जी काही बाब आहे ती समाधीशी निगडीत आहे.
यू कॅन से दॅट दिस इज मेडिटेशन इन द मोस्ट ब्रॉड अँड डीप सेन्स.
आणि एक प्रकारचं हे ध्यान अतिशय व्यापक आणि खऱ्या अर्थाचं आहे.
You're able to see what's going on.
आपण सक्षम बनतो आतमध्ये काय चाललंय ते पाहण्यासाठी.
And you're able to distinguish the skillful from the unskillful.
आणि अकुशल आणि कुशलामधला फरक आपण जाणू लागतो.
And you're making effort to get rid of the unskillful, develop the skillful.
आणि मग आपले जे प्रयत्न आहेत ते अकुशलतेपासून दूर जाणं आणि कुशल गोष्टींचा विकास करण्यामध्ये लागतो.
So this is all working at the level of karma.
आणि हे सर्व कर्मांच्या पातळीवरती मोडतो.
फर्स्ट ऑफ ऑल जस्ट डीलिंग विथ द सर्फेस कर्म.
सर्वप्रथम ढोबळमानाने असणारे कर्मांकडे पाहणं.
देन डीलिंग विथ द अंडरलाइंग कर्म ऑफ मेंटल स्टेट्स.
आणि मनोअवस्थेशी संबंधित जी कर्म आहे त्याच्याकडे पाहणं.
वेल यू नो दॅट व्हेन यू बिकम एन ऑर्डर मेंबर यू टेक ऑन माइंड प्रीसेप्ट्स.
आणि म्हणून जेव्हा आपण धम्मचारी बनतो तेव्हा आपण मनाची पण काही शिले घेतो.
इट्स क्वाइट इंटरेस्टिंग इज इट दॅट Mitras and others, they take on action precepts and speech precepts and just one precept which is to do with not drinking.
तर जेव्हा मित्र शील घेतात तेव्हा कायेची शील आणि वाचेची शीलच आहेत आणि केवळ एकच जे शील आहे दारू न पिण्याचं ते शील त्यांचं मनाशी निगडीत आहे.
And to do with keeping your mind clear by not drinking.
आणि न पिता आपण आपल्या मनाला स्मृतिवान ठेवण्याचा प्रयत्न करतो.
But when you join the order, you take on mind precepts.
परंतु जेव्हा आपण धम्मचारी मध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण मनाची सुद्धा शिले घेतो.
You take on more subtle speech precepts and mind precepts.
तर मनाची सुद्धा वाचेची सुद्धा सूक्ष्म शील आणि मनाची सुद्धा शील जी आहे ती आपण घेतो.
What are they? Abhijja and Vyapada and Michchadasana.
Abhijja, Vyapada and Michchadasana, he teen shila.
Well, obviously Abhijja and Vyapada are related to looking deeper into the underlying roots.
म्हणून Abhijja आणि Vyapada जे आहेत ते जणू काही तळापर्यंत मुळापर्यंत काय आहे ते शोधण्याची प्रक्रिया आहे.
And frankly I think many of us need to do a lot more work there.
आणि खरंच त्याच क्षेत्रात आपणापैकी अधिकांश लोकांना कार्य करण्याची आवश्यकता आहे.
This is one of the principal jobs of a chapter.
आणि हीच एक मूलभूत कृती किंवा कार्य आपल्या चॅप्टरच्या माध्यमातून झालं पाहिजे.
नॉट डिस्कसिंग द सेंटर.
केवळ केंद्राविषयी विचार करणं नव्हे.
नॉट डिस्कसिंग मित्रस.
मित्रांवरती चर्चा करणं नव्हे.
नॉट डिस्कसिंग द अदर चॅप्टर इन युअर टाउन.
तुमच्या शहरात असणाऱ्या दुसऱ्या चॅप्टरचं काय चाललंय ते पण पाहायचं नाही.
नॉट डिस्कसिंग यु नो those people who are bad in the order.
आणि संघामध्ये जे वाईट लोक आहेत त्यांच्याविषयी चर्चा करण्यासाठी चॅप्टर नाही.
But discussing what's going on in your mind.
परंतु आपल्या मनात काय चाललंय याच्यावरती चर्चा करणं.
And confessing.
आणि पापदेसना करणं.
But that's what Bhante said a chapter is about.
आणि हेच बंतेंनी चॅप्टरचं महत्त्व सांगितलं.
He said the communication in the chapter should be related to the precepts.
आणि म्हणून चॅप्टर मधला आपला जो संपर्क आहे तो शिलांच्या संदर्भात असला पाहिजे.
And of a confessional nature.
आणि आपलं जे पाप दिसण्याचं अंग आहे ते आलं पाहिजे.
So that we're together exploring our own underlying selfish mental states.
आणि जणू काही आपण एकत्रितपणे आपल्या तळामध्ये असणारी स्वार्थी प्रवृत्ती जी आहे तिला शोधण्याचा प्रयत्न करीत असतो.
And yes, I think we need to turn up the power on this one.
तर याच्यासाठी आपल्याला आपली शक्ती जी आहे तिला खुली केली पाहिजे.
And do much much more of this sort of investigation.
आणि ह्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त संशोधन करण्याची गरज आहे.
And it's interesting why doesn't that happen as much as it should?
जितक्या प्रमाणात हे घडलं पाहिजे तितक्या प्रमाणामध्ये हे का घडत नाही?
That is, if it doesn't, I don't know what goes on in every chapter.
आता प्रत्येक चॅप्टर मध्ये काय चाललंय माहित नाही, कदाचित होत पण असेल.
But if it doesn't go on, it's because because people think they're all right.
याचा अर्थ कसा आहे की जर तसं घडत नसेल तर सर्वसाधारणतः मग लोकांना वाटतं की सर्व काही ठीक आहे.
They think that other people are the problem.
कारण त्यांना मग असं वाटतं की इतर लोक समस्या आहे.
If other people would do this or that, then everything would be all right.
जर लोकांनी हे केलं ते केलं तर प्रत्येक गोष्ट अधिक चांगली होईल.
They're not looking down.
कारण ते स्वतःमध्ये मात्र पाहत नाही.
So we need especially you lot, we lot, who are senior order members, we need to be doing this like nobody else.
आता खरं म्हणजे आपण आणि आपल्या सारख्या लोकांनीच हे करणं गरजेचं आहे, दुसरं कोणी करणार नाही.
And something I'd like you each to reflect on is, are you doing this?
आणि मला असं वाटतं की याच्यावर प्रत्येकाने स्वतः चिंतन केलं पाहिजे की काय मी हे करतो का.
Are you regularly exploring your own underlying mental states in this honest confessional way?
आणि एक काय आपण अतिशय प्रामाणिकपणे आपल्या तळातील मनोअवस्थेला इतरांसमोर प्रक्षेप करतो का.
You might say, oh, well, I can't do it in my chapter.
आणि मग तुम्ही असे म्हणू शकता की नाही मी माझ्या चॅप्टर मध्ये ते बोलू शकत नाही.
You give this reason or that reason.
आणि वेगवेगळी कारण तुम्ही सांगू शकता.
My experience is that even if nobody else does, you do it.
आता माझा अनुभव असा आहे की दुसरे करो की न करो तुम्ही ते करा.
And if you do it, others will do it too.
जर तुम्ही सुरुवात केली तर इतर पण करतील.
And sometimes people say, oh, you know, I can't be open about what's going on because then people will talk about it.
लोक कधी कधी म्हणतात की मी ते मोकळेपणाने बोलू शकत नाही कारण लोक बाहेर बोलतात.
Let them talk.
त्यांना बोलू द्या.
Why should you bother? You've confessed it and let it go.
आता तुम्हाला त्याची चिंता करण्याची काय गरज आहे? तुम्ही जर का पाप दिसना केली तर तुम्ही मोकळे व्हा.
I don't mind who knows my unskillfulness.
मला त्याचं काहीच वाटत नाही माझ्या मधल्या अकुशल गोष्टी जर इतरांना कळल्या.
What I mind is that I've acted unskillfully.
मी मला कशाची चिंता वाटते की खरंच मी अकुशल केलंय का.
If I've acted unskillfully, well, let it go.
आणि मग जर खरंच मी अकुशल वागलेलो असेल तर कळू द्या लोकांना.
So please, please never use this as an excuse.
आणि खरंच याला कुठल्याही प्रकारचं आपण पलायनवाद म्हणून घेऊ नका.
I remember Bhante mentioning this in a seminar on the Udana many years ago.
तर भंतेंनी एका सेमिनारामध्ये खूप वर्षापूर्वी हे सांगितलेलं आहे.
Somebody said to him then, oh, we can't confess because people would misuse our confession.
आणि भंतेंना असं सांगितलं की मी पाप देसना करू शकत नाही कारण लोक माझ्या पाप देसनेचा गैरफायदा घेतात.
He said anybody who did that would be an absolute rat.
आणि जर तुम्ही हे करत असेल तर ते रॅट उंदीर.
रॅट? Yes, undir.
Undir.
Not ungir, undir.
Undir.
Yeah, they'd be a rat.
कारण ते एक प्रकारे उंदरासारखं आहे.
But that's not your problem.
कारण ती तुमची समस्या नाही.
If they're a rat, well, they will get their own karma from that.
आता जर ते तसं उंदरासारखं करत राहिले तर त्यांचं कर्म ते करत राहते.
But if they're a rat, don't let that stop you.
परंतु ते तुम्हाला थांबवू शकत नाही.
Because when you confess, you're letting something go.
जेव्हा तुम्ही पाप देसना करता तेव्हा तुम्ही काहीतरी बाजूला सोडलेला आहे.
You're saying, if you don't do that, you're saying, look, I've done this, but I'm keeping hold of it.
जणू काही आपण असं म्हणतो की मी हे केलेलं आहे परंतु मी आता झाकून ठेवत
आहे. It's unskillful, but I don't want people to know.
आणि हे अकुशल आहे लोकांना कळू नये असं मला वाटतं.
Let them see.
पाहू द्या त्यांना.
Otherwise, it's all pretense.
आणि याचा अर्थ काय की मग केवळ तुम्ही त्याचं संरक्षण करा.
There's no real honesty.
आणि तिथे खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणा नसेल.
It's just social interaction.
आणि ते केवळ एक सामाजिक आदान प्रदान.
Where everybody's trying to present themselves as really good, really top, really really perfect.
आणि जणू काही आपण कसं बरोबर आहोत, कसं चांगलं चाललेलं आहे अशाच प्रकारे आपण एकमेकाला सांगत राहतो.
The truth is, we're all human beings.
आणि सत्य आहे की आपण सर्व मानव मात्र
आहोत. We're all men.
आणि आपण सर्व पुरुष आहोत.
And we're a mixture.
आणि आपण संमिश्र पण आहोत.
स्किलफुल अनस्किलफुल.
आपल्यामध्ये कुशल पण आहे ना अकुशल पण आहे.
स्ट्युपिड सेन्सिबल.
आपण मूर्ख पण आहोत आणि काही प्रमाणामध्ये शाने.
मॅड सेन. मॅड सेन. पागल.
पागल पण आहोत आणि शाने पण आहोत.
वी ऑल लाइक दॅट. हा,
आपण सर्वच या गोष्टी आपल्यामध्ये आहेत.
वेल, आय एम. आय डोंट नो अबाउट यू.
आता मी स्वतःच आहे मला माहित नाही तुमच्यामध्ये आहे की
ऍक्च्युली आय डोंट नो अबाउट यू
मला तुमच्याविषयी पण माहित आहे.
We're all a mixture.
आपण सर्वजण असे संमिश्र अवस्थेत आहोत.
You know, it's as if we just got lots of makeup on, huh?
खरं म्हणजे आपण एक प्रकारचा मेकअप केलेला आहे.
यु नो दीज फिल्म स्टार्स.
आता हे जसे हिरो लोक असतात ते आपल्याला माहित
आहे. व्हेन यू सी शाहरुख खान, ऐश्वर्या राय ऑन द बिग स्क्रीन, दे आर सो परफेक्ट.
आणि जेव्हा त्या टीव्हीच्या स्क्रीनवर आपण पाहतो शाहरुख खान, ऐश्वर्या राय, खूप सुंदर मेकअप केलेले असते.
कत्रीना कैफ. व्हेन यू सी देम ऑन द स्क्रीन, दे आर परफेक्ट.
जेव्हा ते स्क्रीनवर दिसतात त्यावेळेस आपल्याला वाटतं की किती सुंदर आहे.
बट आय एम शुअर कैटरीना कैफ, व्हेन शी गेट्स अप इन द मॉर्निंग, शी डजंट लुक सो गुड.
जेव्हा ती सकाळी उठलेली असते त्यावेळेस ती काही चांगली दिसत नाही.
आय एम शुअर शाहरुख खान, व्हेन ही गेट्स अप इन द मॉर्निंग, ऍक्च्युअली ही इज क्वाइट ओल्ड नाउ.
आता शाहरुख खान जेव्हा सकाळी उठतो तो फार म्हातारा पण झालेला आहे आता तसं दिसतो.
मेबी व्हेन ही गेट्स अप इन द मॉर्निंग ही स्मेल्स अ बिट.
आणि ज्यावेळेस उठलेला असेल त्यावेळेस कदाचित दुर्गंधी पण सुटलेली असते.
ऑन द स्क्रीन इज परफेक्ट.
परंतु स्क्रीन मध्ये मात्र तो अगदी परिपूर्ण दिसतो.
सो वी ऑल ट्राय टू प्रेझेंट आवरसेल्व्स लाइक फिल्म स्टार्स.
आणि आपण प्रत्येक जण जणू काही हिरो फिल्म स्टार सारखे स्वतःला दाखवत असतो.
नो प्रॉब्लेम्स, नो फॉल्ट्स.
काही अडचणी नाही, काही चुका नाहीत आमच्या.
नो ग्रे हेअर.
आता केस काही पिकलेले नाहीत.
वी आर परफेक्ट.
आपण परिपूर्ण.
एट लीस्ट सम पीपल हैव गॉट हेअर.
आता काही लोकांना केस आहेत तरी.
देयर्स नॉट मच वी कॅन डू.
आता ज्यांच्याकडे नाही ते काहीच करू शकत नाही.
बट या वी प्रेझेंट आवरसेल्व्स एज परफेक्ट टू ईच अदर.
जणू काय आपण एकमेकाला परिपूर्ण आहोत अशा प्रकारे भासवत असतो.
वी आर ह्युमन बीइंग्स.
आपण मनुष्य मात्र आहोत.
वी आर धम्मचारीज. यस,
आपण धम्मचारी आहोत.
बट धम्मचारी डजंट मीन बुद्धा.
तर धम्मचार्याचा अर्थ आपण बुद्ध आहोत असं नाही.
नॉट येट.
आतापर्यंत तरी नाही.
सो वी ट्राय टू बी रिअली ऑनेस्ट अँड रिअल.
खरं म्हणजे आपण खूप प्रामाणिक आणि खरं खुरं असलं पाहिजे.
Some of you were probably at the convention at Bodh Gaya, probably most of you, I think.
तुमच्यापैकी अधिकांश लोक बुद्ध गयेला परिषदेमध्ये होते.
There's one particular event there that made me a very very happy man.
आणि मला एक जो समारंभ आहे तो फारच आवडला ज्याच्यामध्ये आनंदी मनुष्य मी पाहिलं.
It was Yashosagar's talk.
आणि यशोसागरचं प्रवचन.
I just felt so pleased hearing Yashosagar speak.
आणि यशोसागर बोलताना मी जे ऐकलं त्यामुळे मला खूप आनंद झाला.
You probably remember he just spoke very honestly about himself.
आणि ते तुम्ही ऐकलं असेल की ते स्वतःविषयीच खूप प्रामाणिकपणे बोलत होते.
His examples were about himself.
आणि ज्यांनी त्यांनी जी काही उदाहरणं दिली ती स्वतःची उदाहरणं प्रवचनामध्ये दिली.
I thought this is what we need here.
आणि खरंच आपल्याला भारतात याची आवश्यकता
आहे. We want from our senior order members this sort of honesty.
आणि विशेषतः सिनियर धम्मचारींकडून अशा प्रकारच्या प्रामाणिकपणाची आवश्यकता
आहे. What you'll find is people actually appreciate you more for that than they would for you being perfect.
आता तुम्ही केवळ परिपूर्णता दाखवून जेवढे तुम्ही लोकांना प्रभावित करणार नाही तेवढे लोक तुमच्याकडून अशा प्रामाणिकपणाच्या बोलण्यामुळे प्रभावित होते.
Because then they feel they've got some connection with you and that you understand what they are like.
आणि खरं म्हणजे मग त्यामुळे तुमचं जे कनेक्शन आहे इतर लोकांशी ते अधिक जवळचं येईल आणि त्यांना तुम्ही आपलेसे वाटाल.
युअर अन एक्झाम्पल ऑफ ऑनेस्टी.
आणि तुम्ही एक प्रकारे प्रामाणिकपणाचं त्यांच्यासाठी उदाहरण बनाल.
युअर एक्झाम्पल ऑफ द मॉरल स्ट्रगल.
आणि तुम्ही नैतिक आचरण करण्यासाठी कसं संघर्ष करत आहात ही गोष्ट त्यांना प्रेरणादायी
वाटते. यु नो इन द संग्रहवस्तूस देयर इज वन संग्रहवस्तू व्हिच इज समानार्थता. इज दॅट इट?
चार संग्रहवस्तू मध्ये एक आहे समानार्थता.
एक्झॅम्प्लिफिकेशन. या
तर आपण इतरांसाठी उदाहरण बनणं एक त्यामध्ये आहे.
सो व्हॉट डज एक्झॅम्प्लिफिकेशन मीन?
तर इतरांसाठी उदाहरण बनणं म्हणजे काय?
इट डझंट मीन एक्झॅम्प्लिफिकेशन बीइंग अन एक्झाम्पल ऑफ अ परफेक्ट बीइंग.
तर एक परिपूर्ण माणूस म्हणून आपण इतरांसाठी उदाहरण नाही बनायचं.
You can't be an example of a perfect being.
एक परिपूर्ण माणूस आपण बनू शकत नाही.
It means being an example of a dhammachari.
तर एक प्रकारे आपण धम्मचारीचं उदाहरण बनलं पाहिजे.
It means being an example of somebody struggling to act skillfully.
आणि कुशल कर्म करण्यासाठी आपण संघर्ष करत आहोत हे ते उदाहरण आहे.
Somebody struggling, failing, confessing, making good.
आणि जणू काही आपण त्याच्यासाठी काही संघर्ष करत आहोत, अयशस्वी होत आहोत, पुन्हा प्रयत्न करत पापदेसना करत आहोत आणि पुन्हा प्रयत्नशील आहोत हा तो हे ते जीवन आहे.
सो आर यू एंगेज्ड ओपनली इन दिस स्ट्रगल?
आणि काय अशा या संघर्षामध्ये आपण स्वतःसाठी खुलं केलेलं
आहे? आर यू एबल टू ओपन अप व्हॉट्स गोइंग ऑन इनसाइड यू इन युअर चॅप्टर विथ युअर फ्रेंड्स?
आणि म्हणून आपल्यामध्ये जे चाललेलं आहे ते आपण प्रामाणिकपणे आपल्या मित्रांसमोर समवेत आणि चॅप्टर मध्ये खुलं करतो का?
अँड व्हेरी ओपनली एडमिटिंग युअर ओन स्टुपिडिटी अँड इवन अनस्किलफुलनेस.
आणि म्हणून आपली जी काही मूर्खता आहे आणि आपलं जे काही अकुशल कर्म आहे ते अधिक प्रामाणिकपणे इतरांसमोर खुलं करा.
There's another aspect of this which I think we need to develop much more here.
आता आणखीन एक अंग आहे की जे आपल्याला या ठिकाणी अधिक विकसित करण्याची गरज आहे.
And that is being open to other people's comment about you.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतर लोक आपल्यावरती जी काही टीका टिप्पणी करतात त्यासाठी आपण खुलं असलं पाहिजे.
We've started these consultations about private preceptors, public preceptors and so on.
तर आता व्यक्तिगत उपाध्याय जाहीर उपाध्याय यांची जी काही कन्सल्टेशनची प्रक्रिया सुरू आहे.
And this is an attempt, well, first of all, just to check whether somebody coming forward is really worthy of it.
काय खरच जे लोक खऱ्या अर्थाने पुढे येऊ इच्छितात ते अधिक उचित आहेत किंवा नाही ते तपासणं.
But it's also to try to create an atmosphere where we're really open with each other and to each other.
आणि खरं म्हणजे आपण अशा माध्यमातून एकमेकाशी खरच खुले आहोत का हे पाहण्याची एक संधी आहे.
Where people can really say what they want to say to you and you will listen and take it seriously.
तुम्हाला लोक येऊन जे त्यांना वाटतं ते तुमच्याशी ते बोलू शकतात का आणि तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ते ऐकू शकता का?
You won't necessarily agree with them.
आता त्यांनी जे काही तुमच्याशी बोललेले आहेत त्याच्याशी तुम्ही सहमत असलंच पाहिजे असं नाही.
But if you disagree, it won't be in a reactive way.
परंतु जर तुम्ही असहमत असाल तर मात्र प्रतिक्रियात्मक मनाने असहमत राहू नका.
You'll be able to say in a very calm way, well, no, that's not quite right. That didn't happen like that. You've misunderstood, I think.
तुम्ही अतिशय शांतपणे हे सांगू शकता की तुम्ही जे म्हणताय तसं घडलेलं नाही आणि हे विधायकपणे त्यांना सांगता आलं पाहिजे.
It's not easy.
आता हे एवढं सोपं नाही.
I can tell you from personal experience, it's not easy getting feedback.
तर अशा प्रकारचा फीडबॅक मिळतो तेव्हा आपल्याला त्याला उत्तर देणं तेवढं सोपं नसतं.
But if you're really interested in entering the stream of the Dhamma, you need to be able to do that.
परंतु जर आपण खऱ्या अर्थाने श्रोतापन्न अवस्थेमध्ये प्रवेश करण्याच्या स्थितीत असू तर आपण ते करू शकतो.
This is one of the most powerful practices you can have.
आणि हीच एक अशी सशक्त सराव आहे की जो आपण केला पाहिजे.
So I'd like to ask you all to start opening up that sort of dialogue with other people around you.
आणि म्हणून मला तुम्हाला आवाहन करायचं आहे की तुम्ही अशा प्रकारे प्रामाणिकपणाचं संवाद साधण्याचा इतरांशी सुरुवात करा.
And just watch how that is for you.
आणि मग तुमच्यासाठी ते काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न करा.
I guarantee you will find it problematic.
आणि निश्चितच तुम्हाला त्याच्यामुळे काही समस्या जाणवतील.
You've all got egos.
कारण आपल्या प्रत्येकाला अहंकार आहे.
Just like me.
माझ्याप्रमाणे.
When somebody speaks openly to you, you're like, ah!
आणि जेव्हा कधी कोणी तुमच्याशी विषयी काही प्रामाणिक बोलेल तर तुम्हाला धक्का बसेल.
You'll either collapse, oh, I'm a terrible person, please kill me, I'm terrible.
आणि एक प्रकारे एक दृष्टिकोन मग तुम्ही असं घ्याल की मी किती भयंकर माणूस आहे, मला मारून टाका.
Oh, you're sad. I'm going to kill you.
मग तुम्ही काय तर दुसरी भूमिका घ्याल की नाही आता मीच तुम्हाला मारून टाकेल.
Either be flight or fight.
आता एकतर मग पळून जाणं किंवा मग संघर्ष करणं.
But watch those reactions.
परंतु आपण आपली मात्र प्रतिक्रिया जी आहे ती पाहिली पाहिजे.
So okay, they're normal.
आणि ती सर्वसाधारण आहे.
Everybody would have that sort of reaction.
आणि प्रत्येकामध्ये अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत.
Only a stream entrant is beyond that.
केवळ श्रोतापन्न त्याच्या पलीकडे आहे.
Listen carefully and try to see what's right, what's wrong.
आणि काळजीपूर्वक ऐका आणि विचार करण्याचा प्रयत्न करा बरोबर काय आहे आणि चुकीचं काय आहे.
Sooner or later, maybe the next year, maybe 2 years, maybe 3 years, most of you we will be putting forward as private preceptors.
आणि म्हणूनच वर्षात दोन वर्षात आणि तीन वर्षामध्ये तुमच्यापैकी अधिकांश लोक प्रिसेप्टर साठी पुढे आलेले असतील.
Maybe people will ask you to be president.
आणि कदाचित काही सेंटर तुम्हाला अध्यक्षासाठी विनंती करते.
And if you become a president, well, you need to go through that sort of process as well.
आणि जर तुम्हाला अशा प्रकारे अध्यक्षीय जबाबदारी घ्यायची असेल तर या प्रक्रियेतून जावंच लागेल.
And so you're going to, before too long, have to face feedback.
आणि म्हणून अधिक पुढे जाण्याच्या आधी आपण लोकांची मतं आपल्याविषयी काय आहे ती घेतली पाहिजे.
Some of it will not be pleasant.
आणि खरोखर काही ऐकणं आपल्यासाठी आनंददायी नसणार.
Some people will speak with anger and hatred and resentment.
काही लोक रागाने आढीने आणि द्वेषाने बोलतील तुमच्याशी.
Some people will have misunderstandings.
अनेक लोकांची आपल्याविषयी गैरसमज असते.
But you have to take it as a practice.
आणि परंतु या सर्व गोष्टींना आपण आपला सराव म्हणून घेतला पाहिजे.
A practice that teaches you about yourself.
कारण अशा प्रकारचे सर्व आपल्या स्वतःलाच काही शिकवत
असतात. Practice that begins to strike at self view.
आणि मग आपले जे आत्मदृष्टी आहे तिला एक प्रकारे ह्या सर्वातून पाहतायत.
And a very powerful practice indeed.
आणि ही अतिशय सशक्त असा सराव आहे.
So I invite you all to start that now.
आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना निमंत्रित करतो की याची आपण सुरुवात करा आतापासून.
Just ask a few people what they really think of you.
आणि खरच काही लोकांना स्वतः विचारा की त्यांना आपल्याबद्दल काय वाटतं.
Go to those people you know are enemies and say, please, how do you see me?
आणि आपला जो शत्रू वाटतो त्याच्याकडे जा आणि त्याला विचारा की तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं.
Yeah, it'll be a strong practice.
आता या आणखीनच कठीण सराव.
Even just going to them in the first place is a strong practice.
खरं म्हणजे केवळ त्यांच्यापर्यंत पोहोचणंच फार मोठं कार्य आहे.
But let's have amongst our senior order members this sort of mood, this atmosphere.
परंतु मला असं वाटतं की आपल्या किमान सिनियर धर्मचार्यांमध्ये तरी आपण असं वातावरण निर्माण करूया.
Let's have it all open.
आणि जे काय आहे ते सगळं खुलं करूया.
But open without reactivity.
आणि खुलं करा कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया न देता.
It's a very powerful practice.
अतिशय सशक्त सराव आहे.
And often other people see things that you can't see about yourself.
कधी कधी इतर लोक जे आपल्याबद्दल त्यांच्या लक्षात येतं ते आपल्या लक्षात येत नाही.
I know some of the people who've been through these processes recently have told me it's been very very tough.
आणि खरच काही लोकांच्या या प्रक्रियेमध्ये त्यांनी मला सांगितलं की त्यांच्यासाठी फार कठीण गेलं.
But they feel they've grown as a result of it.
परंतु त्याचा परिणाम मात्र त्यांच्या लक्षात असाला की त्यांचा विकास झाला.
And they've been able to sort out a lot of old difficulties.
आणि ज्या काही जुन्या अधिक अडचणी होत्या गुंतागुंत होती ती अशा माध्यमातून सोडली गेली.
We've been doing this for some time now in England.
आता इंग्लंड मध्ये पण आम्ही ही गोष्ट सुरू केलेली आहे.
I remember Sudarshan telling me that he'd had a very good conversation with Bante not long before he died in fact.
तर सुदर्शनांनी फार रोचक गोष्ट सांगितली की त्यांच्या जाण्यापूर्वी काही अगोदरच भंतेशी त्यांचा संपर्क झालेला.
He'd said to Bante he'd noticed how good the atmosphere in the order was now in the west.
आणि मग त्यांनी भंतेंना सांगितलं की इंग्लंड मध्ये आता संघाचं वातावरण किती चांगलं आहे.
So he asked Bante why.
मग त्यांनी भंतेंना विचारलं की एवढं चांगलं वातावरण कशामुळे निर्माण झालं.
Because he thought that would if he could find out why maybe that would help here.
कारण त्यांना असं वाटलं की जर ती गोष्ट माझ्या लक्षात आली तर भारतातील आंदोलनासाठी त्याची मदत होईल.
Well, Bante said two things.
मग भंतेंनी दोन गोष्टी सांगितल्या.
From what I remember Sudarshan telling me.
सुदर्शनांनीच त्यांना सांगितलेलं.
He said first of all a lot of hard work has gone into that.
आणि मग भंतेंनी सांगितलं की खूप असं कठीण कार्य लोकांनी केलेलं आहे.
It wasn't always like that.
आणि ते याच्या आधी असं नव्हतं म्हणे.
But then he said people have listened to each other.
आणि महत्वाची गोष्ट म्हणजे लोक एकमेकाला ऐकू लागलेले आहेत.
And he thought that this was the reason why there was now a relatively good atmosphere.
आणि हेच त्याचं कारण आहे की त्यामुळे आता संघाचं वातावरण चांगलं झालेलं आहे.
We need to listen to each other.
आणि आता आपल्याला सुद्धा त्याची आवश्यकता आहे. आपण एकमेकाला ऐकलं पाहिजे.
Not just the nice things.
केवळ चांगल्याच गोष्टी ऐकायच्या नाही.
And we can really help each other if we're honest and open.
आणि आपण एक प्रकारे प्रामाणिक आणि खुलं असलं पाहिजे की ज्यामुळे एकमेकाला ऐकू शकू.
You weren't open. Yes, so this gets down to this level.
तर आता हे ह्या स्तरापर्यंत आलो पाहिजे.
And it begins to push down into here.
आणि तिथून ते मग खाली तळापर्यंत जाईल.
This is stream entry process.
आता यालाच एक प्रकारे आपण श्रोतापन्न अवस्थेची प्रक्रिया म्हणू शकतो.
When you put yourself forward for preceptor or you're put forward for preceptor or president you're entering a stream entry process.
तर जणू काही आपण जेव्हा प्रिसेप्टर साठी किंवा अध्यक्षांसाठी स्वतःला पुढे करतो तेव्हा एक प्रकारे आपण श्रोतापन्न अवस्थेच्या प्रक्रियेमध्ये दाखल होतो.
Actually you joined that when you joined the order.
खरं म्हणजे जेव्हा आपण संघात दाखल झालो तेव्हाच आपण या प्रक्रियेत दाखल झालो.
But the volume is going up.
परंतु जो काही आवाज आहे तो थोडासा वाढवला पाहिजे.
The gas is being turned up more.
कारण गॅस अधिकाधिक खुला केला पाहिजे.
And yes, you're entering a very very powerful form of practice.
आणि म्हणून अतिशय सशक्त अशा सरावामध्ये आपण दाखल झालेलो.
So start now.
तर आता सुरुवात करायची आहे.
Don't wait.
वाट पाहू नका.
And if you find yourself reacting, that's okay.
जर तुम्हाला स्वतःलाच लक्षात आलं की आपण प्रतिक्रियात्मक झालेलो आहे.
I do, so why shouldn't you?
तर मी होत आहे तर तुम्ही का होऊ नये.
But admit it.
परंतु ते एक महत्वाची गोष्ट, ते स्वीकार.
Confess it.
त्याची पापदेशना करा.
And well, then listen.
आणि एकमेकाला ऐका.
This is a level of practice that I'd like you all to seriously enter.
आणि अशा प्रकारचा हा जो सराव आहे त्यामध्ये आपण सर्वांनी प्रवेश करावा अशी माझी इच्छा आहे, विनंती आहे.
And with each other, try not to hold things in your mind.
आणि एकमेकाबद्दल कुठलीही गोष्ट मनामध्ये धरून ठेवू नका.
Open them.
खुली करा.
Otherwise, we have people with all sorts of ideas about each other smiling at each other and saying Jai Bheem.
एकमेकाविषयी आपण खूप काही मनामध्ये धरून ठेवू आणि वरवर मात्र आपण अशा प्रकारे
Jai Bheem, Jai Bheem, Jai Bheem.
So varvar Jai Bheem karu.
But Jai Bheem, Jai Bheem. I know you, you're a beast, you're a horrible man.
Tumhi kiti bhayankar ahe mala atlyat maite parantu varun matra mi hasun tumcha swagat karto.
Jai Bheem, Jai Bheem, you did that to me.
Var Jai Bheem, Jai Bheem mhanar ani tumhi mala tasa kela mhanar.
Or it gets so bad that you won't even say Jai Bheem.
त्याच्यापेक्षा भयंकर काय तर मग तुम्ही जयभीमच करणार.
And of course what happens then? No communication.
आणि नंतर काय होणार की संपर्कच नाही.
So we go from superficial communication to no communication.
आणि या वरवरच्या संपर्कातून आपण संपर्कात नसण्याचीच बाब घडून जाते.
So entering this intensified stream entry process means being open with each other.
आणि म्हणून या तीव्र अशा श्रोतापन्न अवस्थेच्या प्रक्रियेमध्ये दाखल होणं म्हणजे स्वतःला खुलं करणं आहे.
And that begins to get us down to self view.
आणि मग आपल्याला त्यामधूनच आत्मदृष्टीकडे जाता येईल.
Because when somebody says something to you and you react, that self clinging is exposed.
म्हणजे जेव्हा कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगतं आणि आपण प्रतिक्रिया देतो तेव्हा जणू काही आपला जो आत्मदृष्टी आहे ती एक प्रकारे तिथून अभिव्यक्त होते.
Usually you don't notice.
कधी कधी आपल्याला ती लक्षातच येत नाही.
You avoid people who are unpleasant.
जे आपल्याला दुःख देतात असे लोक आपण एकतर टाळतो.
इफ पीपल से समथिंग टू यू यू ब्लेम देम.
जर लोक आपल्याबद्दल काय बोलले तर मग आपण त्यांना दोष देतो.
सो यू यू नेव्हर नोटिस दिस अंडरलाइंग क्लिंगिंग.
आणि आपली आतमध्ये किती पकडलेलं आहे, आसक्ती आहे हे आपण लक्षात घेत नाही.
बट इट्स इन दॅट काइंड ऑफ व्हेरी ओपन अँड ऑनेस्ट इंटरॅक्शन दॅट आय इज एक्सपोज्ड.
आणि खऱ्या अर्थाने खुलं आणि प्रामाणिक संपर्क जर झाला तर खऱ्या अर्थाने आपला मी अधिक अभिव्यक्त होईल.
And well, that's the greatest gift you can have.
आणि हीच आपल्याला एक मोठी भेट असू शकते.
Because then you can work with it.
कारण त्यामुळेच आपण तिच्यावरती कार्य करू शकतो.
And that will intensify your whole practice.
आणि त्यामधूनच आपली जी काय आपला जो सराव आहे तो अधिक तीव्र होऊ शकतो.
When you're doing six element practice, it won't be just a nice process of thinking about letting things go.
आणि मग ही सहा धातूचं ध्यान काही केवळ एक चांगली मनोरंजन करणारी प्रक्रिया असं होणार नाही.
There'll be something there that you have to let go of.
आणि काहीतरी तिथे आहे की खरंच त्या गोष्टीला तिथे आपल्याला सोडायचं आहे.
When you do your sadhana practice, well, there's something that needs purifying.
आणि जेव्हा आपण साधना करतो तेव्हा निश्चितच काहीतरी आहे की ज्याचं शुद्धीकरण झालं पाहिजे.
When you meet the Buddha, you know what's in you.
आणि जेव्हा आपण बुद्धांना भेटतो तेव्हा आपण हे जाणतो की आपण काय आहोत.
You know that the Buddha doesn't have that.
आणि मग आपण म्हणतो की बुद्धामध्ये ते नाही.
So the your encounter with the Buddha exposes that more fully.
आणि जणू काय बुद्धांच्या आपण संपर्कात आल्यानंतर स्वतःला आपण पूर्ण खुले करतो.
And it gives you the power to go beyond it.
आणि मग ती एक प्रकारे आपल्याला शक्ती मिळते की आपण आहोत त्याच्या पलीकडे
जाण्यासाठी. It's quite important with sadhana practice.
आणि म्हणून साधनाशी हे फार जवळचं संबंधित आहे.
Take difficulties into the practice.
आणि आपल्या ज्या काही अडचणी आहेत तिला साधनेमध्ये घ्या.
So that you're actually working with them in the sadhana.
आणि जणू काय आपण प्रत्यक्ष साधनेमध्ये त्याच्यावरती कार्य करीत
आहोत. It's very obvious in something like the Vajrasattva practice.
आता हे अतिशय स्पष्ट आहे उदाहरणार्थ वज्रसत्व सरावामध्ये.
You know that the white light is pouring into you.
आणि हा जो काही शुभ्र प्रकाश आहे तो आपल्यामध्ये प्रवेश करतो.
यू कॅन सी ऑल दॅट ब्लॅक अनस्किलफुलनेस.
आणि सर्व जो काळा अकुशल भाग आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो.
अँड इन दॅट ब्लॅक अनस्किलफुलनेस यू कॅन सी द रिएक्शन दॅट यू हॅड व्हेन समबडी सेड दॅट टू यू.
आणि मग त्या काळ्या भागामध्ये जणू काही कुणी जरी आपल्याला जे काही म्हटलेलं आहे त्या प्रतिक्रिया आपण त्याच्यामध्ये पाहतो.
यू कॅन सी द लंप ऑफ सेल्फ अंडरनीथ इट.
आणि त्याच्या खाली दडलेला जो स्व आहे तो तिथे आपल्याला पाहायला
मिळतो. सो द प्युरिफिकेशन इज नॉट जस्ट इमॅजिनरी.
आणि म्हणून हे जे काही शुद्धीकरण आहे ते केवळ काल्पनिक राहत नाही.
इट्स अ रियल.
ते खरं बनत.
रियल अनस्किलफुलनेस, रियल इग्नोरन्स.
खऱ्या अर्थाने जे अकुशल आहे आणि खऱ्या अर्थाने जे अज्ञान आहे ते जणू काही आपल्याला
दिसतं. दिस आर नॉट जस्ट प्रिटी प्रॅक्टिसेस.
आणि ही केवळ मग सराव राहत नाही.
It's not just putting on a nice video and watching it and enjoying.
आणि जसं काही व्हिडिओ सुरू करावा आणि पाहावा आणि आनंद घ्यावा असं ते नाही.
It's actually transforming yourself.
एक प्रकारे प्रत्यक्ष आपल्यामध्ये परिवर्तन होतो.
Somebody asked me yesterday, well, you know, aren't these practices about enjoyment, anand?
तर मग कुणीतरी मला काल विचारलं की हे जे साधना आहे ते आनंद घेण्याच्या बाबी आहे.
And yet you're in some difficulties are there in your life.
आणि त्याचबरोबर आपल्या जीवनात काही अडचणी पण आहेत.
How can you do the practice then?
मग या अडचणी असताना तो आनंद कसा घ्यायचा?
That's exactly when you do the practice.
आणि तेच प्रत्यक्ष साधना करताना आपल्याला करायचं आहे.
Because you take those difficulties and you present them before the Buddha.
जणू काही त्या अडचणी आपण घेतो आणि बुद्धांच्या समोर आपण त्या सादर करतो.
Not saying to the Buddha, oh Buddha, please come and take my difficulties away.
आणि केवळ आपण बुद्धांना अशा प्रकारे याचना करू शकत नाही की या आणि माझे हे दुःख दूर करा.
If you want that, please just go to Ganapati.
जर असं वाटत असेल तर मग गणपतीकडे जाऊ शकतो.
On the Pune Bombay highway there's a nice big statue of Ganapati. You can take those problems there.
आणि पुणे बॉम्बे हायवेला एक मोठा गणपती आहे त्याच्याकडे तुमच्या समस्या घेऊन जा.
इट्स अ बिग स्टॅच्यू सो इट मस्ट बी व्हेरी पॉवरफुल.
आता खूप मोठा मूर्ती आहे त्यामुळे निश्चितच ती ताकदवान असेल.
अँड बिग प्रॉब्लम्स यू कॅन टेक देयर.
आणि जितका मोठा समस्या असेल तितकी मोठी समस्या घेऊन जा.
बट डोंट कम टू द बुद्धा विथ दोज प्रॉब्लम्स आस्किंग हिम टू टेक देम अवे.
आणि या माझ्या अडचणी दूर करण्यासाठी मात्र आपण बुद्धाकडे येऊ शकत.
द बुद्धा विल से टू यू, आय एम नॉट इंटरेस्टेड इन युअर प्रॉब्लम्स, आय एम इंटरेस्टेड इन द प्रॉब्लम दॅट इज यू.
आणि मग बुद्ध म्हणतील की या अडचणीशी माझा काही संबंध नाही, माझा संबंध तुमच्याशी आहे.
He's inviting you to let go of your clinging.
आणि मग ते एक प्रकारे आपल्याला निमंत्रण करतात की तुमची जी काही आसक्ती आहे तिला दूर करा.
Do you see what I mean? So you go with those problems, but you're not just asking them to be solved.
आणि आपण या समस्या घेऊन बुद्धांकडे जातो परंतु बुद्धांना आपण हे विचारत नाही की त्यांनी त्या सोडवाव्यात.
That's what made India such so many problems in India for so many years.
आणि म्हणून अनेक वर्षापासून भारतामध्ये अनेक प्रॉब्लेम आहेत, अनेक समस्या आहेत.
प्लीज गॉड टेक अवे माय प्रॉब्लम्स.
कारण देवालाच विनंती करतो की देवा माझ्या अडचणी सोडव.
अँड नथिंग डन फॉर युअरसेल्फ.
आणि तुम्ही स्वतः मात्र काही करीत नाही.
दॅट्स नॉट बुद्धिझम.
आणि हा बौद्ध धर्म नाही.
दॅट्स अनदर रिलिजन.
करत कदाचित तो दुसरा धर्म होईल.
बुद्धिझम इज सेइंग आय एम रिएक्टिंग, हेल्प मी to get free from my self clinging.
आणि मग मी आता प्रतिक्रियात्मक झालेलो आहे आणि माझ्या या स्वासक्तीतून मला मुक्त कर.
Of course he can't help you get free from it, but being in contact with you, with him, shows you what is beyond self clinging.
आणि मग प्रत्यक्ष बुद्ध काही आपल्याला त्यातून मुक्त करत नाही, परंतु केवळ बुद्धाच्या संपर्कात आल्यामुळे या स्वासक्तीच्या पलीकडे काय आहे ते पाहण्याची क्षमता आपली निर्माण होते.
So yes, take the problems into the practice.
आणि म्हणून आपल्या ज्या काही समस्या आहेत त्यांना साधनेमध्ये घ्या.
आय डोंट मीन जस्ट थिंक अबाउट देम.
आता याचा अर्थ आपण सारखा तोच विचार करावा असं पण नाही.
आय मीन टेक द फीलिंग.
आणि त्याच्यामुळे ज्या काही आपल्या भावना निर्माण झालेल्या आहेत त्या पहा.
इफ यू कॅन गेट डाऊन टू इट, द अंडरलाइंग टाइट ग्रिप ऑन सेल्फ.
आणि त्याच्या खाली जी काही मजबूत स्वची पकड आहे ती आपल्या लक्षात येईल.
ले इट बिफोर द बुद्धा.
आणि ती बुद्धा समोर येऊ द्या.
मेक अन ऑफरिंग ऑफ इट टू द बुद्धा.
जणू काही बुद्धांना ती अर्पण करा.
दिस इज व्हॉट सुभद्र इज डूइंग इन हिज चर्च प्रॅक्टिस.
आणि सुभद्र त्यांच्या साधनेमध्ये हेच करतात.
ही सेइंग हियर इज माय सेल्फ, ईट इट.
आता हा मी इथे स्वतः आहे, खा मला.
सो वेल मेबी वी दॅट्स अ बिट टू मच फॉर अस, बट एट लीस्ट व्हेन वी डू आवर साधना वी कॅन से वेल दिस इज व्हॉट आय एम ट्राइंग टू गेट रिड ऑफ.
आणि हेच ते आहे की ज्याच्यातून मला बाहेर पडायचं आहे.
And well, this will really help.
आणि त्यामुळे आपल्याला स्वतःला मदत होईल.
So yes, we work down in this way.
तर अशा प्रकारे आपण याच्यावरती कार्य करणार आहोत.
I've talked in a particular way, but you can see a whole lot else that's implied.
तर आपण काही विशिष्ट पद्धतीने त्याच्याकडे पाहत आहोत पण इतर पण बाबींचा आपण विचार करू शकतो.
You need to be working at this level.
तर आता आपल्याला या पातळीवरती अधिक कार्य करण्याची गरज आहे.
To work at this level, you need to work at this level.
तर यावरती कार्य झाले की मग वरच्या बाबींवरती पण कार्य होईल.
But you should be have worked enough to be a little bit clearer what's going on here.
आणि म्हणून इथे नेमकं काय घडत आहे ते आपल्याला व्यवस्थितपणे पाहता आलं पाहिजे.
And you should be beginning to get some glimpse of that clinging.
आणि आपल्याला मात्र काही ना काही अनुभूती त्या पकड जी आहे स्वासक्तीची ती पाहता आली पाहिजे.
And at the same time some glimpse of being free from that clinging.
आणि ह्या आसक्तीमधून आपण मुक्त होत आहोत याची सुद्धा काही झलक किंवा अनुभूती आपल्याला आली पाहिजे.
It's quite strange. In a way, freedom from self-clinging is not so far away.
आता स्वासक्तीतून मुक्त होणं ही तशी फार दूरची बाब नाही.
We do have some experience of it.
आपल्याला याविषयीचा काही ना काही अनुभव आहे.
Just from time to time, moment to moment, we get some experience of freedom.
कधी कधी वेळोवेळी आपल्याला अशा प्रकारचा अनुभव येत असतो मुक्ततेचा.
It's completely within our possibility that we can realize that.
आणि ही अशी पूर्णपणे त्याची शक्यता आहे की आपल्याला ही अनुभूती येऊ शकते.
It's just this ordinary mind experienced as it really is.
आणि म्हणून हे जे काही सर्वसामान्य मन आहे ते जणू काही आपल्याला जसं आहे तसं पाहायला शिकू शकतं.
It's not some other mind.
हे काही दुसरं काही वेगळं मन नाही.
The Buddha's mind is simply our mind without self-clinging.
तर बुद्धाचं मन हे आपलं मन आहे स्वासक्ती शिवायचं.
It's realizing that there is no self to cling to.
आणि तिथे कुठल्याही प्रकारचं स्व नाही की ज्याला आपण आसक्त असलं पाहिजे.
But it's this very mind.
परंतु हे ह्याच त्या मनामध्ये आहे.
It's the mind with which I'm looking at you and you're looking at me.
जे मन मी तुमच्यामध्ये पाहत आहे आणि तुम्ही माझ्याकडे पाहता.
It's that mind just free from this attachment.
आणि हेच ते मन आहे की जे ह्या आसक्तीपासून मुक्त झालं पाहिजे.
In a certain sense you could even say that mind is free.
आणि काही अर्थाने आपण असे म्हणू शकतो की खरंच आपलं मन स्वतंत्र आहे.
It's as if it is really free but we cramp it, we confine it.
खरं म्हणजे ते मुक्त आहे परंतु आपण त्याला बंदिस्त करत असतो.
We cramp it and we confine it by identifying it with the five skandhas.
आणि आपण त्याला बंदिस्त केलेलं आहे कारण आपण पाच स्कंदातूनच त्याला पाहतो.
We identify it with the five dhatus.
आणि जणू काही पाच धातूतून त्याला आपण ओळखत आहोत.
This consciousness which in its nature is completely open and pure, we identify with the skandhas.
आणि हे विज्ञान अतिशय मुक्त आहे स्वतंत्र आहे परंतु त्याला आपण स्कंदातूनच ओळखत असतो.
Awareness is completely open and pure.
आता जागृती ही पूर्णपणे खुली आहे आणि मोकळी आहे.
Awareness has no color.
तर या जागृतीला कुठलाही रंग नाही.
It has no shape.
त्याला आकार नाही.
It has no weight as it were.
जागृतीला वजन नाही.
Awareness is just awareness.
जागृती ही केवळ जागृती आहे.
The problem is we get awareness mixed up with the other skandhas.
परंतु ही जी जागृती आहे ती इतर स्कंदांमध्ये मिक्स झाल्यामुळे समस्या आहे.
The real nature of awareness is completely open.
खरा खुरा जो जागृतीचा स्वभाव आहे तो पूर्णपणे मोकळा आहे.
Awareness doesn't have any this and that.
जागृतीला ही किंवा ती गोष्ट लागू पडत नाही.
It doesn't have any boundaries.
तिला कुठल्याही मर्यादा नाहीत.
It doesn't have any fixity.
तिला कुठल्याही प्रकारची ठोसपणा नाही.
It's just completely open.
ते पूर्णतः मोकळा आहे.
Awareness doesn't have any confusion.
Awareness जागृतीमध्ये कुठलाही संभ्रम नाही.
It's got no ideas about this or that.
त्याला हे किंवा ते अशा प्रकारची काही त्याच्यामध्ये कल्पना नाही.
Simply sees.
केवळ पाहणे आहे.
It's got no distortion in it.
त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विकृतीकरण नाही.
If we could only just be aware, we would see things as they are.
आपण जर केवळ जागृत असू तर आपण वस्तू जशा आहेत तशा पाहू.
इट इज रिअली इम्पॉर्टंट टू रेकॉग्नाइज.
आणि हे खरोखर ओळखणं फार गरजेचं आहे.
बिकॉज वी यूज द वर्ड अ वर्ड लाइक विजडम वी आयडेंटिफाय विथ नॉलेज.
आणि मग जेव्हा आपण प्रज्ञेचा विचार करतो तेव्हा आपण ज्ञानाचा विचार करतो.
वी थिंक इट्स अ स्पेशल काइंड ऑफ अंडरस्टँडिंग.
आणि आपल्याला असं वाटतं की ज्ञान म्हणजे विशेष प्रकारची समज आहे.
बट विजडम इज सिंपली सीइंग थिंग्स एज दे आर.
परंतु प्रज्ञा म्हणजे गोष्टी जशा आहेत तशा पाहणं.
एंड दॅट्स कम्प्लीटली नॅचरल.
आणि ते अतिशय नैसर्गिक आहे.
व्हॉट इज अननॅचरल इज द distortion that we put on top of that.
परंतु अनैसर्गिक काय आहे की आपण त्याच्यामध्ये जे काही विकृतीकरण आपलं समिश्र करतो ते आहे.
Wisdom is natural, ignorance is acquired.
कारण प्रज्ञा ही नैसर्गिक आहे आणि अज्ञान हे जणू काही अनैसर्गिक.
If we could only just be aware, well, we'd see things as they are.
आणि मग आपण केवळ जागृत असू तर वस्तू जशा आहेत तशा आपण पाहू.
Then awareness, consciousness is naturally sensitive.
आणि मग जागृती किंवा विज्ञान जे आहे ते नैसर्गिकरित्या संवेदनशील.
It naturally appreciates.
आपण नैसर्गिकरित्या एकमेकाचं पुनर्मोदन करतो.
It naturally empathizes.
आणि ते स्वाभाविकतः एकानुभूतीचं आहे.
You could even say Maitri is natural, hatred is acquired.
आणि मग आपण असं म्हणू शकतो की मैत्री ही नैसर्गिक आहे आणि द्वेष हा जणू काही अनैसर्गिक आहे.
If we could just be aware, we'd feel in harmony, we'd feel in tune.
जर आपण खऱ्या अर्थाने प्रज्ञित असू तर एकमेकाशी आपण सुसंवादाने असू, एकमेकाशी आपण मैत्रीने असू.
We'd feel compassion for those who are suffering.
आणि जे दुःखामध्ये आहेत त्यांच्याविषयी आपल्याला करुणा वाटेल.
We'd feel joy for those who are in happiness.
आणि ज्यांना आनंद झालेला आहे त्यांच्या आनंदाचा आपल्यालाही मुदिता वाटेल.
We feel equanimity all the time because nothing could disturb us.
आणि एक प्रकारे आपण उपेक्षेच्या अनुभवामध्ये जाऊ, कुठलीही गोष्ट आपल्याला विचलित करणार नाही.
So this awareness itself is what we're trying to allow.
आणि हीच ती जागृती आहे की जिला आपल्याला आपल्यामध्ये निर्माण करायची.
That's what you're doing in the sixth element practice.
आणि हीच गोष्ट आपण सहा धातूंच्या ध्यानामध्ये करतो.
You're disentangling awareness from its confusion with the elements.
आणि म्हणून धातूंविषयीचा जो आपला संभ्रम आहे तो आपण लक्षात घेऊन त्यापासून आपण अलिप्त होण्याची प्रक्रिया करीत असतो.
When you realize that the elements have no self, well then your consciousness is just conscious.
आणि जेव्हा आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की आपला स्व त्याच्याशी संबंधित नाही, त्यावेळेस मग आपली जे काही विज्ञान आहे ते केवळ विज्ञान राहतं.
In a way, all you need to do is relax and be aware.
आणि आपल्याला गरज काय आहे की आरामदायी राहायचं आणि जागृत राहायचं.
Somebody was asking me about Mahamudra 2 or 3 days ago.
दोन तीन दिवसापूर्वी कोणीतरी मला महामुद्रेविषयी बोलले.
Achal Deep was asking me about that.
आणि अचल दीपने ते मला विचारले.
Because on a seminar on the Manjushri Stuti Sadhana, and I said, well, this is connected with Mahamudra, but I'm not going to say anything about that now.
तर मंजुश्री स्तुती साधनेमध्ये ते महामुद्रा आहे जे मी आता सांगणार नाही.
Whether that was because I thought it wasn't the right time,
मला वाटतं की कदाचित त्याच्यासाठी उचित वेळ पाहिजे.
Or I didn't know what to say, I'm not going to tell you.
मला काय सांगायचं त्यापेक्षा मी सांगत नाही.
I'm going to be honest, at that time I couldn't bring my mind to it. Yeah,
त्यावेळेस मात्र मी माझं मन त्याच्याशी निगडीत होतं.
But Mahamudra is in the Indo-Tibetan tradition. This relaxation, simply being aware.
तर महामुद्रा हे जे काही इंडो तिबेटनचं जी काही परंपरा आहे त्यामध्ये एक प्रकारची केवळ स्वस्थ राहणं आणि जागृत राहणं अशाच प्रकारची ती साधना.
यु जस्ट रिलॅक्स डीपली डीपली डीपली.
आणि जितक्या प्रमाणामध्ये आपण सखोलपणे तणावमुक्त असू, आरामदायी असू, तितक्या प्रमाणामध्ये आपण आरामदायी व्हायचं.
नॉट जस्ट अ रिलॅक्सेशन ऑफ द बॉडी.
केवळ आपल्या शरीराची रिलॅक्सेशन नाही,
बट अ रिलॅक्सेशन ऑफ द माइंड.
परंतु मनाचं सुद्धा रिलॅक्सेशन आहे.
इट्स कम्प्लीटली ओपन अप.
आणि असं मन की जे पूर्णपणे मोकळं झालेलं आहे, खुलं झालेलं
आहे. कम्प्लीटली क्लिअर युअर माइंड.
आणि पूर्णपणे मन स्पष्ट झालेलं आहे.
यू कम्प्लीटली सेन्सिटाइज युअर माइंड.
आणि जणू काय आपलं मन जे आहे ते पूर्णपणे संवेदनशील झालेलं आहे.
अँड यू जस्ट सी व्हॉट यू सी.
आणि केवळ आपण पाहतो जे पाहतो तेच आपण पाहतो.
दिस माइंड इटसेल्फ इज द बुद्धस माइंड.
आणि हेच मन प्रत्यक्ष बुद्धाचं मन आहे.
It's not the Buddha's mind now because we've mixed it up with the dhatus or the skandhas.
Ata apan dhatu madhe ani skandhan madhe guntlelo asliamule ata aple man buddhacha man nahi.
But if we would simply let the mind be naturally awake, aware, we would be the Buddha.
Jar aple man purnapane jagrut झालं तर ते मन मात्र बुद्धाचं मन असेल.
This is the crucial importance of developing mindfulness.
आणि म्हणून हे या ठिकाणी स्मृतीचा सराव करणं फार महत्वाचं आहे.
फर्स्ट ऑफ ऑल जस्ट डेव्हलपिंग माइंडफुलनेस ऑफ द बॉडी.
सर्वप्रथम आपण आपल्या शरीराची जागृती विकसित
करायची. And developing mindfulness of the thoughts, the feelings and the inner processes.
आणि एक प्रकारची आपल्या विचारांची जागृती, मनाची जागृती, आंतरिक जी काही प्रक्रिया सुरू आहे त्याची जागृती.
So you're letting go of your confusion with them.
आणि एक प्रकारे ह्या अशा प्रकारच्या प्रक्रियेतून आपला जो काही संभ्रम आहे तो संभ्रम आपण दूर करू.
You're just aware.
आणि केवळ जागृत बन.
That's it.
आणि तेच ते आहे.
That's enlightenment.
तेच निर्वाण आहे.
It's awareness in which you're not identified with any element of your experience.
म्हणजे अशा प्रकारचा तो भाग आहे की जिथे कुठलेही धातू आपल्या स्वतःच्या अनुभवात येत नाही.
We're all sitting here aware.
आपण सर्वजण इथे बसलेलो आहोत आणि जागृत आहोत.
I'm aware of you.
मी तुमच्याविषयी जागृत आहे.
You're aware of me.
तुम्ही माझ्याविषयी जागृत आहात.
But I'm identified with this part of my awareness.
आणि मग मी मात्र त्याला परिचय हा माझी जागृती असं करीत आहे.
You're identified with that part.
आणि तुम्ही तुमचा बाजूला तुम्ही मी जागृत आहे असं म्हणता.
But just let go of that identification.
मग हे जे काही परिचय आहेत त्याला जाऊ द्या.
You're aware of the whole field of awareness without any identification.
म्हणजे अशा कुठल्याही प्रकारच्या परिचयामध्ये न गुंतता जर आपण पूर्ण जागृत असू तर ती खऱ्या अर्थाने जागृती.
So everything emerges in dependence on conditions, passes on to other conditions.
आणि प्रत्येक गोष्ट ही कुठल्या तरी परिस्थितीमध्ये निर्माण होते आणि दुसऱ्या परिस्थितीला निर्माण करायला मदत करते.
But no attachment.
परंतु कुठल्याही प्रकारची तिथे आसक्ती नाही.
No grabbing onto this and rejection of that.
आणि याला पकडणं आणि त्याला धिकारणं अशा प्रकारची अवस्था राहत नाही.
This is really what you're aiming at in just sitting.
आणि हीच गोष्ट आपण जस्ट सिटिंग मध्ये करत असतो.
Actually it's what you're aiming at in all practice.
आणि एक प्रकारे आपल्या सर्व जे सराव आहेत त्याचं तेच जणू काही ध्येय आहे.
In every practice after you dissolve the Buddha back into yourself or however you dissolve it, just sit as much as you can in that pure awareness.
आणि म्हणून जेव्हा आपण कुठल्याही साधनेचा समारोप आपल्या हृदयामध्ये करतो तेव्हा आपण केवळ शांत बसून शुद्ध जागृतीची अनुभूती घेतली पाहिजे.
As you see attachment arising, let it go.
आणि जर का आपल्या लक्षात आलं की आसक्ती निर्माण होत आहे तिला जाऊ द्या.
Just see it.
आणि तिला केवळ पहा.
So this is a very high level of practice.
आणि ही खरोखरच खूप उच्च प्रकारचा सराव आहे.
But it's not so far away.
परंतु आपण त्याविषयी फारसे जागृत नाही.
We can start of course with just basic mindfulness.
परंतु आपण मूलभूत स्मृतीच्या सरावाने ती सुरुवात केली पाहिजे.
But we've all been practicing long enough.
आता आपण अनेक दिवसांपासून सराव करीत आहोत.
We should be able to go to this level too.
आणि आपण आता या पातळीवरती जाण्यासाठी तयारी केली पाहिजे.
This is real stream entry.
आणि हीच ती खरी श्वेतापन्न अवस्थेत प्रवेश करणार.
If you are able to be aware in that way, the Dhamma Niyama unfolds.
आणि जेव्हा तुम्ही हे करू शकाल तर तेव्हा निश्चितच धम्म नियम विकसित झालेले पाहायला मिळते.
I often get this feeling when I see Bhante.
जेव्हा मी भंतेंना भेटतो तेव्हा मला या हा अनुभव येतो.
I think I've said many times that when I go to see him, he looks at me.
जेव्हा मी त्यांना भेटायला जातो ते माझ्याकडे पाहतात.
I look at him.
मी त्यांच्याकडे पाहतो.
It's like looking into the blue sky.
आणि जणू काही निळ्या आकाशाकडे पाहिल्यासारखं.
As if you there's nothing that's no barriers, no clinging there.
तिथे कुठल्याही प्रकारचं भेद आहे किंवा कुठल्याही प्रकारची आसक्ती आहे असं मात्र दिसत
नाही. I've told again the story of these gypsy friends of mine.
तर मी माझ्या जिप्सी मित्रांची पण एक गोष्ट सांगू इच्छितो.
I took them once to see Bhante.
मी एका जिप्सी मित्राला घेऊन भंतेंना भेटायला गेलो.
You know Janosh, do you remember him, the one with the long hair?
ज्याचे लांब केस आहे, अनुष त्याचं नाव आहे.
Janosh means John.
Meetat John.
And Janosh went to see Bhante.
The Janosh Bhantena betayla gele.
And he was only there for about 3 minutes.
Ani keval 3 minute te Bhantencha samyet hote.
When he came out from seeing Bhante, he was in a sort of state of shock.
Ani 3 minutanantar jeva te Bhantena bhetun ale, tar ek prakare tyanna ek far mota dhakka hota.
It's very very striking.
Ani tyancha madhe kahi tari badal zalela disla.
Like that.
Ani asha prakare te sunna zale.
He'd seen something just completely extraordinary to him.
Ani tyanni je kai pahile hota tyacha adhi tyancha sathi te far visheshach hota.
In Europe the gypsies are sort of famous for their sensitivity.
Tar Europe madhe gypsy lok he tyancha संवेदनशीलतेविषयी प्रसिद्ध आहेत.
They can see things and feel things that Western white people have stopped feeling.
आणि त्यांना जणू काय असं वाटतं की जे पश्चिमेकडचे गोरे लोक आहेत त्यांच्यामध्ये काही भावना नाही.
Then so he came away and said, that man, he said, he's completely relaxed.
आणि मग त्यांनी पाहिलं की खरंच ती व्यक्ती म्हणजे बनते किती पूर्णपणे आरामदायी आहे.
He said there's no tension in him anywhere.
आणि त्यांच्यामध्ये कुठेही तणाव असा दिसत नव्हता.
That's that kind of awareness.
आणि ती एक प्रकारची अशा प्रकारची ती जागृती आहे.
Janosch was sensitive enough to pick it up.
आणि यानोश संवेदनशील असल्यामुळे त्यांनी बंतेंना तसं पाहिलं.
And again, I've mentioned before Bante's first meeting with Dujom Rinpoche.
आणि बंतेंची जी दुजाम रिंपोचेंशी पहिली भेट झाली ती पण तशीच.
He's written about it in My Precious Teachers.
तर माझे मौल्यवान गुरु यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे.
And I'll tell it again, even though some of you have heard me speak about it or read about it.
कदाचित तुमच्यापैकी काहींनी ते वाचलं असेल किंवा ऐकलं पण असेल.
Because it's such a powerful story.
आणि अतिशय सशक्त अशी कहाणी आहे.
So he was invited, Bante was invited with all Buddhists in Kalimpong to a Bhumi Puja.
तर सर्व भिक्षूंना आणि बंतेंना भूमिपूजेचं निमंत्रण दिलेलं होतं.
And this Bhumi Puja was for the creation of a new Nyingma monastery.
तर निंगमा मॉनेस्ट्रीचं बांधकाम होणार होतं आणि त्याचं ते भूमिपूजन होतं.
And Dujom Rinpoche was conducting the ceremony.
आणि दुजाम रिंपूचे तो जो काही समारंभ आहे त्यांच्या हस्ते होणार होता.
And he was at that time the head of the Nyingma school.
आणि निंगमा स्कूलचे ते त्यावेळेस प्रमुख होते.
And he was a very noted practitioner of Dzogchen, which is a form of Mahamudra, or connected with Mahamudra.
Mahamudra ani Dzogchen je ahe tyache te far suparichit ase sadhak hote.
In other words, a very very high level of practice indeed.
Ani hi ji sadhana ahe ti atishay uchcha prakarchi sadhana ahe.
And of course later he became one of Bante's main teachers.
Ani mag nantar te Bantenche anek gurumpaiki ek guru banle.
He's on the refuge tree.
Ani te aplya sharan vrukshavarti ahe.
I think he's just immediately above Bante's head, is that right?
Ani Bantenchya dokyacha vartis te ahe. Yes.
Side, okay. Side. On the side. Anyway, Bante had not met him before.
Bante tyanna ya adhi bhetlele navte.
He'd just come out of Tibet and not very well known.
आणि ते तिबेटवरून आलेले होते आणि फारसे काही परिचित नव्हते.
Bante went to the Bhumi Puja.
आणि बंते त्या भूमिपूजनासाठी गेले.
And he was standing in the crowd.
आणि त्या गर्दीमध्ये ते उभे राहिले.
And he saw in the center of a big circle of people this figure standing there.
आणि या सर्व आजूबाजूला उभे असलेल्या लोकांच्या मध्ये ते उभे होते.
And there was a big hole in front of him.
आणि त्यांच्या मध्ये असा एक खड्डा होता.
And this was the foundations.
आणि तेच जणू काही तो पायाभरणी कार्यक्रम.
And he was conducting the ceremony to begin the process of digging the foundations and building the gompa.
आणि जणू काही या जी काही मोठं विहार होणार होतं त्याचा तो पायाभरणी समारंभ होता.
And apparently what he was doing was asking all the little worms and bugs to leave the area, otherwise they'd be in danger.
करताना असं वाटलं की त्याच्यामध्ये जे काही किडे माकूड आहेत ते बाजूला गेले पाहिजे नाही तर मग तो एक प्रकारे धोका आहे बिल्डिंगला.
And Bante later said that he'd heard that some of the workmen had said they hadn't found any worms or bugs when they were doing this work.
आणि मग बंतेंनी नंतर असं ऐकलं की ज्या कामगारांकडून की तिथे कुठल्याही प्रकारचा किडा माकूड शिल्लक नव्हता.
I don't know, I'm just telling you.
आता मला माहित नाही जे काही मला ऐकायला मिळालं ते.
Anyway, Dujom Rinpoche was standing there.
Dujom Rinpoche तिथे उभे होते.
And he was a layman.
ते सर्वसामान्य माणूस होते.
So he was wearing an ordinary Tibetan layman's gown, one of those long gowns.
तिबेटन जो गाऊन आहे मोठा लांबलचक तो गाऊन त्यांनी घातलेला होता.
And apparently he was at a point in the ceremony where he was standing completely still.
आणि अशा एका मुद्द्याला ते कार्यक्रम चालू असताना ते केवळ शांतपणे उभे होते.
He's a very small figure apparently.
त्यांची उंची तशी फारशी नव्हती.
Not very impressive as a figure, huh?
आणि एक फार असं प्रभावी व्यक्तिमत्व नव्हतं.
But he was standing completely still.
परंतु ते पूर्णपणे स्थिर आणि शांतपणे उभे होते.
And Bante said that it really strongly impressed him, the stillness.
आणि त्यांची जी काही स्थिरता होती किंवा शांतता होती ती मात्र फार प्रभावित करणारी होती.
And he said it wasn't just a stillness of the body.
आणि मग भंते असं म्हणतात की त्यांची केवळ ती शारीरिक स्थिरता होती असं नाही.
He said it was the stillness of the mind.
आणि त्यांचं मन पण पूर्णपणे स्थिर होतं.
He said it was like the depths of the ocean.
जणू काही समुद्राच्या तळामध्ये जसं जाऊ त्या प्रकारे.
On the surface there's ripples and wind and waves.
म्हणजे जसं समुद्राच्या पृष्ठभागावर आपल्याला लहरी किंवा वेगवेगळ्या प्रकारे हालचाली दिसतात.
Deep, deep, deep down under the ocean, nothing moves.
परंतु समुद्राच्या तळाशी मात्र काही हालत नाही, सगळं स्थिर असतं.
So Bhante said it was that sort of stillness.
आणि भंते म्हणतात की अशा प्रकारची ती गहन शांती होती.
And he said the stillness of a mind that was completely at peace with itself.
आणि मग अशा प्रकारचं मन की ते स्वतःमध्येच पूर्णपणे स्थिर आणि शांत झालेलं मन आहे.
With itself, yeah. And completely at peace with the world.
आणि जणू काही जगाशी सुद्धा ते मन जे आहे ते पूर्णपणे स्थिर आणि शांत झालेलं आहे.
But that mind that he experienced actually is our mind.
आता हे जे मन ते अनुभव घेतात तेच मन आपलं मन आहे.
इफ वी कुड स्टॉप क्लिंगिंग, इफ वी कुड स्टॉप आयडेंटिफाइंग आय नॉट आय, दॅट वुड बी आवर माइंड.
आणि जर आपलं मन अशा प्रकारे मीशी परिचित नसेल आणि मीशी आसक्त नसेल तर ते मन अशा प्रकारचं असू शकतं.
इफ वी वर ट्रूली माइंडफुल, दॅट वुड बी आवर माइंड.
जर आपण खऱ्या अर्थाने जागृत असू तर आपलं ते मन आहे.
इट्स नॉट सो फार अवे.
आणि ते फार दूर नाही.
Although it's a long way away.
जरी ते दूर असले तरी.
We've got a lot of work to get down to it.
आणि आपल्याला खूप काम करावं लागेल खाली तळापर्यंत.
But actually it's with us all the time.
परंतु ते सदा सर्वदा आपल्या बरोबर आहे.
Sometimes we think that we've got to get a different mind.
कदाचित आपल्याला असं वाटतं की नाही आपल्याला गेलं पाहिजे आणि दुसरं मन आणलं पाहिजे.
We've got to go to the mind shop and buy a new mind.
जणू काही आपल्याला मनाच्या दुकानात जायचं आणि एक नवीन मन खरेदी करायचं.
Part exchange our mind for a new mind.
आणि जणू काही आपण मनाचं अदल बदल करून नवीन मन आणतो.
Actually we just got to let this mind that we've already got be what it really is.
आणि खरं म्हणजे जे आपल्याकडे मन आहे तेच कसं आहे ते पाहण्याचा प्रयत्न करा.
If we could really experience awareness as it is, we'd be free.
जर खरोखरच आपण त्याला जागृतीपूर्वक पाहिलं तर आपण मुक्त होऊ शकतो.
See everything happening.
काय नेमकं घडत आहे ते पहा.
But we feel no disturbance.
आणि कुठल्याही घडामोडीमुळे आपण विचलित होणार नाही.
We feel full of love, of compassion.
आपण पूर्णपणे मैत्रीने आणि करुणेने भरलेलो असू.
We feel full empathy with everything around us.
आणि आपल्या अवतीभोवती जे आहे त्या सर्वांबद्दलच आपल्याला एकानुभूती वाटेल.
But nothing can disturb us.
कुणीही आपल्याला विचलित करू शकणार नाही.
This is what we need to connect with.
आणि हीच ती बाब आहे की ज्याच्याशी आपल्याला संपर्क साधायचा.
This is what spiritual rebirth is connecting us with.
हीच ती गोष्ट आहे की ज्याला आपण आध्यात्मिक पुनर्जन्म म्हणू शकतो.
When you see the Buddha, you're seeing that mind.
आणि जेव्हा आपण बुद्धांना पाहतो तेव्हा आपण या मनाला पाहतो.
And that mind is your mind.
आणि ते मन म्हणजे आपलं मन.
If you really experience your mind as it is, that will be it.
आणि म्हणून आपण आपल्या मनाला जसं आहे तसं अनुभव तर तेच मन असेल.
If you really relaxed and let go of your clinging, that would be your mind.
आणि म्हणून आपण आरामदायी बनायचं आणि आपल्या आसक्तीला सोडायचं तर आपलं मन तसं बनेल.
It's not so far away.
ते फार दूर नाही.
We can really experience that.
आपण खऱ्या अर्थाने त्याचा अनुभव घेऊ शकतो.
We've all been practicing the Dhamma for quite a long time.
आपण अनेक वर्षांपासून आचरण करीत आहोत.
We've worked hard for the Dhamma, everybody here.
आणि इथे असणाऱ्यांनी प्रत्येकाने कठीण काम स्वतःवर केलेलं आहे.
We've done our best with meditation, with ethics and so on.
आपण ध्यानासाठी शिलासाठी खूप काही प्रयत्न केलेले आहेत.
We need to take a step into these depths.
आणि या खोलीमध्ये आता आपल्याला प्रवेश करायचा आहे.
Then we can really make sure that this movement is continues.
आणि मग आपण निश्चितच याची खात्री करू की आपली चळवळ पुढे जात आहे.
If this mind isn't behind our movement, it's useless.
जर आपलं अशा प्रकारचं मन आपल्या पाठीमागे नसेल तर आपली चळवळ कुच कामाची.
We're just another conflicting element in all the conflict of India.
आणि मग जो काही भारतामध्ये संघर्ष चालू आहे त्या संघर्षात आपला एक संघर्ष सहभागी होतो.
Sometimes I feel I don't like Buddhism just as I don't like Hinduism.
जसं मला मग बौद्ध हिंदू धर्म आवडत नाही तसंच मला काही दिवसांनी बौद्ध धर्म पण आवडणार.
Because of the way Buddhists behave.
कारण बौद्ध कशा प्रकारे वर्तन करतात.
We're no better really.
ते काय फार वेगळे आहेत असं नाही.
Label has changed.
फक्त नाव त्यांचं वेगळं आहे.
But the basic nature is the same.
परंतु मूलभूत स्वभाव मात्र सारखाच आहे.
Let us be something different.
आपण कर चित्रांपेक्षा काहीतरी वेगळं झालं.
This is why Babasaheb embraced Buddhism.
आणि त्यासाठीच बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारले.
He brought a different mind.
आपण एक नवीन प्रकारचं मन आपण धारण केलेलं.
But a mind that is completely natural.
आणि हे जे मन आहे ते पूर्णपणे नैसर्गिक आहे.
The mind that is the way things are.
आणि हे असं मन आहे की वस्तू जशा आहेत तसं पाहत.
So I hope that you've got a deeper glimpse of the work that we all need to do.
आणि म्हणून निश्चितच आपल्याला एक सखोल अशी काही झलक आली असेल की ज्या सखोलतेमध्ये जाऊन आपल्याला काम करायचं आहे.
This is what our movement needs.
आणि हेच आपल्या चळवळीला आवश्यक आहे.
If there are to be preceptors, if there are to be presidents, this is what they need to be.
आणि मग जर आपल्याला अध्यक्ष पाहिजेत उपाध्याय पाहिजेत तर ते असे पाहिजे.
They need to be working in this way.
त्यांनी अशा पद्धतीने काम केलं पाहिजे.
They need to have a real connection with that kind of mind.
आणि अशा प्रकारच्या मनाशी त्यांचा खरा खुरा संपर्क प्रस्थापित झाला पाहिजे.
And then they can be very very useful to others.
आणि निश्चितच मग त्यामुळेच ते इतरांच्यासाठी अधिक उपयुक्त होतील.
And I've got complete confidence that everybody here can take real steps in that direction.
आणि मला याची पूर्ण खात्री आहे की इथे असणारा प्रत्येक जण या दिशेने पाऊल उचलू शकतो.
We invited you because we had that confidence.
तुम्हाला यासाठीच निमंत्रित केलेलं आहे कारण तुमच्यावरती तो विश्वास आहे.
You are taking steps in that direction.
आणि तुम्ही निश्चितच त्या दिशेने पाऊल उचलणार आहात.
But we need to go much further.
परंतु आणखीन आपल्याला पुढे जायचं आहे.
So let's see what happens in the next 6 months.
तर पाहूया पुढच्या 6 महिन्यात अजून काय घडतं ते.
We will try to arrange a retreat like this again.
अशा प्रकारच्या शिबिराचं पुन्हा आपण आयोजन करणार आहोत.
And we'll continue to explore these depths.
आणि मग आपण सातत्याने ह्या सखोलतेमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार.
And I hope that in the meantime you'll work seriously with what we've talked about.
आणि जे काही आपण बोललेलो आहोत त्याच्यावरती तुम्ही या मधल्या काळामध्ये काम करा.
Of course you need to work in terms of your daily meditation practice.
आणि निश्चितच आपल्याला आपल्या दैनंदिन जी साधनं आहेत तिच्यावर कार्य करावं लागेल.
And I hope you've got a clearer idea about what that involves.
आणि मग त्याच्यामध्ये नेमकं कशाचा अंतर्भाव झालेला आहे याची आता तुम्हाला निश्चित स्पष्टता.
This element of death and rebirth needs to be there in your daily practice.
आणि तुमच्या नियमितपणाच्या साधनेमध्ये जन्म आणि मृत्यूचा समावेश असलाच पाहिजे.
But I've particularly drawn your attention to this practice of confession and of opening up to the feedback from others.
परंतु मला तुम्हाला ह्या अंगाचं पुन्हा स्मरण करून द्यायचं आहे की आपल्या मधला जो पापदेशनेचा अंग आहे ते विकसित झालं पाहिजे आणि एकमेकाशी खुलं होणं मोकळं होणं ह्या अंगाचा सुद्धा विकास झाला.
This is something that you can really do.
आणि हीच एक अशी बाब आहे की ती खरंच तुम्ही केलीच पाहिजे.
And if you do it, it will have an effect not just on you but on others too.
आणि खरंच हे जर तुम्ही केलं तर त्याचा परिणाम चांगला केवळ तुमच्यावरच नाही तर इतरांवर सुद्धा होणार आहे.
And thank you.
Thank you.